विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांच्या सभापतींचं आरक्षण जाहीर झालं आहे. यामध्ये बारामती, आंबेगाव आणि हवेली या तीन पंचायत समित्यांचं सभापतीपद खुल्या वर्गासाठी असून इंदापूरचं सभापतीपद अनुसूचित जाती तर जुन्नर पंचायत समितीचं सभापतीपद अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झालं आहे. जिल्ह्यातल्या 13 पैकी 7 सभापतीपदं विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सोडतीनंतर हे आरक्षण जाहीर करण्यात आलं. पुण्यातल्या कोंढवा भागामध्ये दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसनं काल रात्री 12 वाजल्यापासून ठिकठिकाणी मोठी कारवाई केली. कोंढव्यासह शहरातल्या 25 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. सुमारे 19 संशयित व्यक्तींच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकून चौकशी मोहीम राबवण्यात आली आणि काही आक्षेपार्ह साहित्य ताब्यात घेण्यात आलं. यासंदर्भात एटीएसकडून अधिक चौकशी सुरू आहे. शहरात अंदाजे 300 पोलीस आणि 250 एटीएसचे अधिकारी यांच्या कडून ही मोहीम सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. खोकल्याची औषधं तयार करणाऱ्या 2 कंपन्यांच्या कफ सिरपमध्ये डायएथिलीन ग्लायकॉल हे रसायन प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यानं तपासणीतून समोर आलं आहे. त्यामुळे पुणे अन्न आणि औषध प्रशासनानं रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि शेफ फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सिरपचा साठा जप्त केला असून विक्री आणि वितरण थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही कंपन्या गुजरातमधील आहेत. पुणे शहरातील अनधिकृत नळजोड शोधण्यासाठी पुणे महापालिकेनं भाडेतत्वावर रोबोट घेतला आहे. या रोबोटचा वापर करून वडगाव शेरीतील गणेशनगर इथल्या 500 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतील 40 अनधिकृत नळजोड नुकतेच शोधण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेनं वाढती लोकसंख्या आणि मर्यादित पाणीसाठा लक्षात घेऊन पाणी मीटर बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत शहरात 10,000 पेक्षा अधिक अनधिकृत नळजोडणी असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय शहरातील व्यावसायिक पाणी वापरावरही लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे विभागामार्फत 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत 598 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड या स्थानकांमधून या गाड्या सुटतील. पुणे महापालिकेनं परवानगी न घेता जाहिरात फलक लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या 2 दिवसात 27 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई येणाऱ्या काळात अधिक कडक केली जाणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी पत्रकारांना दिली. ग्रामीण भागातील कारागीर, उद्योजक आणि महिला स्वयंसहाय्यता गटांना व्यासपीठ मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ सातत्यानं प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केलं. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळातर्फे आयोजित स्वदेशी महोत्सव या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनात विविध स्वदेशी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून हा महोत्सव 14 ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे. भारतीय तत्वज्ञानातील एकात्म मानव दृष्टिकोन हीच खरी जागतिक मानवतेची दिशा आहे. भारतीय संस्कृती ही एकात्मता, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारित असून धर्म ही केवळ धार्मिक संकल्पना नसून सभ्य आचारसंहितेची जीवनपद्धती आहे असं प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केलं. विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागातर्फे एकात्म मानवदर्शन आणि त्याची समकालीन प्रासंगिकता या 2 दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय तत्वज्ञान अनुसंधान नवी दिल्ली, केंद्रीय हिंदी निदेशालय आणि सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अँड रिसर्च यांनी संयुक्तपणे या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त 2 नोव्हेंबर रोजी पुण्यात रन फॉर युनिटी या महा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती सहकार आणि नागरी विमान वाहतूक खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. ही स्पर्धा सप महाविद्यालयापासून सुरू होणार आहे. स्पर्धेसाठी विविध राज्यातून तसंच केनिया, इथिओपिया या देशातले एकंदर 20,000 धावपटू सहभागी होत आहेत. स्पर्धा 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटरची फन रन आणि 3 किलोमीटरची फॅमिली रन अशा गटात होणार आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल 32 तर किमान 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आकाश अंशतः ढगाळ होतं. उद्याही साधारण असंच हवामान राहील. दुपारनंतर काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.